नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारतातल्या सगळ्या प्रभावी 100 मनशां मदीं गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचो आसपाव. कला वाणिज्य आनी विज्ञान फाट्यांतल्या आनी हेर पदवी अभ्यासक्रमा खातीरची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलायन पद्दतीन. फ्रांसात जावपी प्रतिश्ठीत टुलूज इंडियन फिल्म फेस्टिवला खातीर गुंचा ह्या लघुपटाची अधिकृतपणान निवड जाल्या. गोवा प्रिमियर लीग म्हळ्यार GPL क्रिकेट खेळ सर्त 31 मार्च ते 2 एप्रील ह्या काळात जातली. आज संवसार पाडव्याची सुरवात गुढी उबारून आनी धार्मीक कार्यावळींनी जाली. आता पुराय खबरो. भारतातल्या सगळ्या प्रभावी 100 मनशां मदीं गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचो आसपाव आसा. इंडियन एक्सप्रेसान ही वळेरी तयार केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ, उद्देजक गौतम अदानी, बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान तशेंच हेर मळावेलो मानेस्तांचो ह्या वळेरीत आसपाव आसा. कला वाणिज्य आनी विज्ञान फाट्यांतल्या आनी हेर पदवी अभ्यासक्रमा खातीरची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलायन पद्दतीन 11 एप्रील ते 30 एप्रील ह्या काळात जातली अशी माहिती उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकर हांणी दिल्या. 12वेचो निकाल बेगीनूच जाल्ल्यान महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया बेगीनूच सुरू जातली. अर्ज स्विकारल्या उपरांत पात्रता वळेरी आनी गुणवत्ता वळेरी जाहीर करतले, ते प्रमाण प्रवेश दितले. निकाल जाहीर जरी जालो तरी गुणपत्रिका मेळपा वांगडाच हेर प्रमाणपत्रां घेवपा खातीर विद्यार्थ्यांक जाय तसो वेळ मेळपाक जाय. तशेंच परत तपासणी परत मेजणेची प्रक्रियाय अजून जावपाची आसा. हाका लागून निकाला उपरांतूय कांय विद्यार्थ्यांच्या गुणांनी बदल जावपाची शक्यताय आसता. हे खातीर 11 एप्रील सावन अर्ज स्विकारपाची तारीख निश्चित केल्या. गोंय काँग्रेस सेवा दळा वतीन प्रत्येक म्हयन्याच्या निमण्या आयतारा झेंडो उबोवपाचो उपक्रम सुरू केला. आयज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताचेर आदले कायदो मंत्री एडवोकेट रमाकांत खलप हांच्या घरा तिरंगो उबोवपाची कार्यावळ जाली. यावेळी रमाकांत खलप हांणी गुढीपाडव्याचे म्हत्व तशेंच गुढीपाडव्याचे स्वातंत्र्य लढ्या वांगडा आशिल्ले संबंदाची माहिती दिली. तशेंच काँग्रेस पक्षाक घटमूट करपाचे आवाहन तांणी केले. दर म्हयन्याक तिरंगो उबोवपाच्या ह्या कार्यावळींतल्यान काँग्रेस पक्षाची एकजूट वाडटली तशेंच राष्ट्रभक्तीची भावना जागयतले अशें खलप हांणी म्हळां. काँग्रेस बायलां मोर्चाचे अध्यक्ष प्रतिक्षा खलप, सेवादळाचे मुखेली राजन घाटे, म्हापसा पालिकेचे नगरसेवक शशांक नार्वेकार, आनंद भाईडकार तशेंच विजय बिके, आदले मंत्री चंद्रकांत चोडणकार हजर आशिल्ले. गोंयच्या हस्तकलेच्या वस्तूंक आंतरराष्ट्रीय मळार मागणी आसा अशी माहिती गोंय हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हांणी दिल्या. तशेंच गोंयच्या हस्तकारागिरांनी तयार केल्ल्यो वस्तू विकपाक ऑनलायन माची हस्तकला महामंडळ बेगीनूच सुरू करपाचे आसा अशें तांणी सांगले. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांतल्या कलाकारांनी तांणी केल्ल्यो वस्तूंक बाजारपेठ मेळून दिवपा खातीर गोंय हस्तकला महामंडळा कडेन संपर्क साधचो अशें आवाहन प्रवीण आर्लेकर हांणी केलें. ते पणजे कदंबा बस स्टँडाचेर आशिल्ल्या नूतनीकरण केल्ल्या गोंय हस्तकला महामंडळाच्या अप्रांत मांड दालनाच्या उक्तावणाच्या कार्यावळी वेळार मुखेल सोयरे म्हणून उलयताले. गोंयच्या हस्तकला कलाकारांक तांच्यो वस्तू विकपा खातीर ह्या दालनात फुकट सुवात दितले अशी माहिती यावेळी आर्लेकर हांणी दिली. गोंयात येवपी पर्यटक चड करून गोंयच्यो हस्तकलेच्यो वस्तू चड प्रमाणात विकत घेतात अशें तांणी सांगलें. जाल्यार ह्या दालनांनी परवडपी आनी सवाय मोलान हस्तकलेच्यो वस्तू उपलब्ध आसा अशी माहिती महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक अजय गावडे हांणी दिली. फ्रांसात जावपी प्रतिश्ठीत टुलूज इंडियन फिल्म फेस्टिवल म्हळ्यार फेस्टिवल देस सिनेमास इंडियन दी टुलूज हाचे खातीर गुंचा ह्या लघुपटाची अधिकृतपणान निवड जाल्या. 23 एप्रील ते 27 एप्रील 2025 मेरेन चलपी ह्या महोत्सवात ताचो संवसारीक प्रिमियर जातलो. गुंचा ह्या सिनेमात गोंयची रावी किशोर आनी मुंबयची गौरी कडू हांची वेगवेगळ्या आर्थिक फाटभुंयेवयली भुमिका आसा. हो चित्रपट पारूल म्हळ्यार रावी किशोर हांच्या भुमिकेन साकारला, जी मुंबयतली स्थलांतरीत ब्युटिशियन आसा आनी सौंदर्य आनी स्वकाळजी हेपा खातीर काम करता. एका सकाळी गर्दीच्या लोकल ट्रेनीत प्रवास करतना तिका कंपनी कडच्यान एक सूचना मेळटा की ब्युटिशियनांनी दर सवे उपरांत उण्यांत उणे 4.5 स्टार रेटींग दिवचे पडटले, नाजाल्यार तांचे खाते ब्लॉक जावपाचो धोको आसा अशें आधारीत हे फिल्म. कुपामच्यो दर्यो आनी अर्दो दीस ह्या कोंकणी लघुपेट्या वेल्या उपरांत रावी किशोर आनी हिमांशू सिंग हांचो इफ्फीत वर्ल्ड प्रिमियम जालो आनी चित्रपटांत खुबशे पुरस्कार जिखले. उल्लेख करपा सारखे म्हळ्यार हिमांशूचो आदलो कोंकणी लघुपट पीस लिली सँड कॅसल हो टुलूज इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 वर्सा दाखयल्लो. ह्या सिनेमात गोंयचे कलाकार आनी क्रू मेंबर्स आसात. हिमांशू सिंग हांणी आकाशवाणी कडेन उलयतना आपली खोस उक्तायली.
Hello to the lovely people of Goa. It's quite exciting and accelerating to get to know that our film Guncha is going to screen and getting its world premiere at the prestigious Toulouse Indian Film Festival in France. It's a prestigious festival because a lot of acclaimed Hindi films like 12th Fail, Newton, they got their official selection at this festival. So getting to see a film that has been made with local support from Goa and contributions from technicians and artists and crew members from Goa reaching at France. It's quite an exciting feeling, and I hope the film is going to get its appreciation and acclaim at this festival. थँक्यू व्हेरी मच.
यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष द्यात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट द्यात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोय क्रिकेट संघटने वतीन गोवा प्रिमियर लीग म्हळ्यार GPL फायनलीन पिंक बॉल अंडर फ्लडलायट क्रिकेट खेळा सर्त 31 मार्च ते 2 एप्रील ह्या काळात जातली. मानस पणजे जिमखाना आणि चौगुले स्पोर्ट्स क्लब या दोन गटांमध्ये ही सर्त जातली. फाल्यां दनपारा 1:30 वरांचेर सर्तीची सुरुवात परवरी गोवा क्रिकेट संघाच्या मैदानार जातली. ही सर्त युट्यूबावेल्यान कॉमेंट्री सहित क्रिकेट मोग्यांक थेट पळोवपाक मेळटली. पणजे वेचाळीत नोंद केला त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 33.4 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 26.3 डिग्री सेल्सियस आणि हवेतली आर्द्रता 70% नोंद झाल्या. राज्यात फुडले 4 दिवस 33 ते 26 अंश सेल्सियस तापमान असतले आणि राज्यात काही सुवातींनी गडगड मारून हलका पाऊस पडू येता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडे संवाद साधलो. कापड कोयराच्या आव्हानाचे भर दितना तो पुराय संसाराक चिंतेचे मुखेल कारण झाला असे त्यांनी सांगले. फक्त 1% परस उणो कापड कोयर रिसायकल करून नव्या कपड्यात तयार जाता या निष्कर्षाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या आव्हानांक तोंड दिवपा खातीर भारतात जायते तोखणायचे यत्न सुरू आसात असे त्यांनी नदरेक हाडले. उदक संवर्धनाचेर उलयतना प्रधानमंत्री मोदी आणि म्हळे की उबाळो लागी पावतकच जायत्या शारांनी आणि गावांनी उदक वाचोवपाची तयारी सुरू जाता. उदक साठोवप आणि उदक संवर्धना संबंधित कामात नवी गती मेळपाक लागल्या हाचे ताणी समाधान उक्तायले. दर वर्सा प्रमाण अनुई कॅच द रेन मोहिमेची झुजा पावण्यार तयारी झाल्या असे ताणी सांगले. या आवृत्तीत प्रधानमंत्र्यान विद्यार्थ्यांक गिमाळी सुटेत छंद सांभाळपाक आणि रचनात्मक कामां करपाचो सल्लो दिलो. आज भुरग्यां खातीर शिकपाक मेळपी माचयेचो उणाव ना, भुरग्यांक कशा कार्यावळींनी वांटो घेवपाचो उलो ताणी मारलो. आज संसार पडवो. आज हिंदू पंचांगा प्रमाण नवे वर्स सुरू झाले. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नव्या वर्षाचा पहिला दिस. 3:30 मुहूर्तातलो एक शुभ मुहूर्त असे म्हणतात. सकाळी गुढीपूजन करून या दिवसाच्यो कार्यावळी सुरू झाल्यो. घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो व्यवसाय सुरू करप अशा कामांक व शुभ मुहूर्त मानतात. पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा खाते राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यावळी खाला 1 एप्रील 2025 सावन 30 दिसांचो पाय आणि तोंड रोग नियंत्रण कार्यावळ म्हणजे FMDCP चालीक लायता. जाका लागून जनावरात दूध उत्पादन, भार क्षमता, वाढ आणि प्रजनन हातून आर्थिक नुकसान जाता ते एका अत्यंत संसर्गजन्य रोग आशिल्ल्या पाय आणि तोंडाच्या रोगाक ना नपेत करप हो ह्या लसीकरणाचो हेतू असा. भटक्या जनावरांसहित सगळ्या गोरवांक आणि म्हशींक लस दिवपाचे यत्न सुरू असतात. भारत सरकारान दिल्ल्या वळेरे प्रमाण कळपाची रोगप्रतिकार शक्त तपासपा खातीर वेचून काढिल्ल्या गावांतल्यान लस दिवचे पयली आणि उपरांच्या सेरा नमुने एकठ्या करतले. मार्गदर्शक तत्वा प्रमाण सगळ्या लस दिल्ल्या जनावरांक कानाक टॅग मारून तांची माहिती INAPH पोर्टलाचेर अपलोड करप सक्तीचे असा. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सेंद्रीय साऱ्याचे महत्व उक्ते करून शेतकऱ्यांनी सेंद्रीय साऱ्याच्या व्यवसायात गुंतवणूक करचे असं उलो मारलो. सेंद्रीय साऱ्याचं पर्यावरण मनशाच्या भलायके खातीर आणि अर्थव्यवस्थेक जायते फायदे करतात. सरकार सेंद्रीय सारे विकते घेतले आणि गरजेवंत शेतकऱ्यांक अनुदानित दरांत परतून पुरवण करतले असे मुख्यमंत्र्यांनी सांगला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी शेतकऱ्यांक पडींग जमनीचो चडांत चड वापर शेती खातीर करचो, अभिनव पद्धती आणि तंत्रगिन्यान आपणावन पडींग जमनीचे उत्पादनशील शेतीत रुपांतर करप, टिकाऊ उदरगतीक चालना दिवप आणि उदरनिर्वाहात सुधारणा करप शक्य असा असे आवाहन केले. कृषी खात्याच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊपाचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या उदरगतीचे सपन असा आणि गोय स्वावलंबी राज्य करपाच्या हेतान आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात 3 नवे मंडळ जाहीर केल्यात असे गोय राज्य बागायती महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार प्रेमेंद्र शेठ हांनी सांगले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतातल्या सगळ्या प्रभावी 100 मनशांमदीं गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचो आसपाव. कला वाणिज्य आणि विज्ञान फाट्यातल्या आणि हेर पदवी अभ्यासक्रमा खातीरची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया अनु ऑनलाईन पद्धतीन. फ्रान्सात जावपी प्रतिष्ठीत टुलूज इंडियन फिल्म फेस्टिवला खातीर गुंचा या लघुपटाची अधिकृत प्राण निवड झाल्या. गोवा प्रिमियर लीग फायनल इन पिंक बॉल अंडर फ्लडलाईट क्रिकेट खेळा सर्त 31 मार्च ते 2 एप्रील ह्या काळात जातली. आज संसार पाडव्याची सुरुवात गुढी उभारून आणि धार्मिक कार्यावळींनी झाली. आणि इतल्या ह्यो प्रादेशिक खबर सोपल्यो. आमच्या मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां ऐकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.